प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू माकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
दुनिया तेवा तुले बाबा ही नाले दुनिया तेवा तुले यीशु मसीह दुनिया तेवा तुले बाबा ही नाले दुनिया तेवा तुले मार्कनु चोको इमा की ती भी मार्कनु चोको इमा की ती यीशु मसीह दुनिया सेवा तुले बाबा ही नाले दुनिया सेवा तुले अंधानु कन की इमा सीती अंधानु कन की इमा सीती यीशु मसीह दुनिया सेवा तुले बाबा ही नाले दुनिया सेवा तुले
प्यारो भाईडित इत कार्यक्रम तुन केंजन वालर सबे भाईडू ननी सिलकनु प्रभु यीशु ना पवित्र नाम ते मेकुन सप्तुन नाव सेवा सचो सरी कार्यक्रम ते मिया सप्ता उन्दी बार फिर स्वागत है अनि माकुन विश्वास है कि इमट सब प्रभु यीशु ना दया ते अच्छे वालो आई ठोए अनि अन्ना भी प्रभु यीशु ना दया ते बिल्कुल अच्छे वालो आईयन उन्दे माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन केंजा नजरिया ते मेकुन सब तुन प्रभु यीशु ना आशीष फुटसे रहे माता हुए कार्यक्रम केंजा बात ते मेकुन सब तुन बहुन लागीता इमर माकुन अपनो चिट्ठी ने लिखी सी जरूर भते की किट अमट मिहिनल प्रभु यीशु से बिनती की कम इमट सब पूर्व विश्वास तल अपनो सारो परेशानी तुन प्रभुन पर रो वट चिमट उलमी व सब परेशानी तुन हटे खेन सिर्फ माँ व विश्वास वोने पर मजबूत आयना चाहिए प्यारो भरडी टनी सिलकनिट इमड माँ कुन इहुने चिट्ठिंग लिखे सी हमेशा रोहता के मंदा के अमट में बंग चिट्ठी ना आशा की कम उन्डे अमट में व सेवत लई हमेशा तैयार है अने इमट इत कार्यक्रम ता बारे ते अपनो संग वाले रुन भी जरूर बते की केट अभी वोड भी प्रभु यीशु ना सच्चो वचन तुन खेजनो इद्दे मावल प्रभु यीशु ना सच्चो भक्ति अने सेवांत ते वड़त भरड़ी तनी सिलकनित अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया न मुन्ने प्रभु यीशु से बिनती की कम प्यारो भैडित इमट भी ना संगने पूर्व विश्वास तल प्रभु यीशु से इहुन बिनती केम ते इमट सब घड़ी में कई जोड़े सी अने कनक नु मुफची इहुन बिनती केम इत पूर्व दुनिया तुन बने क्यान वाले माहौल सच्चो प्रभु नी अमट सब उन दिवार फिर यीशु मसीह ने नाम ते सचो जीवा तल निकरो वाई तलम उन्हें अमर निकुन आत्मा तल धन्यवाद से आतलम की इमा माकुन अवे तक अच्छा भलो इर्तो नी इतनी वा माँ परो दयान डवाइन वाले सब दुख तकलीफ बनी मुसीबत तल पे सोची इर्तोनी यू सब मादिंग लाई भी मरने कुन मन तल खूब धन्यवाद सियातुलम प्रभु जी इमा राजा नोल राजा लानी प्रभु नोल प्रभु आंदी निसमय से दुनिया ते बोले ही ले इमा सप्त परो दया ज्ञान वाले सच्चो प्रभु नी आंदी प्रभु जी इस समय ते बाइबल अध्ययन क्या ले मवा सहायता ने मदद की उन्हें माकुन समझ सिम की अमर भी निवा पवित्र वचन तुन पड़ा अच्छा ताल पुंज सके मायकम प्रभु जी इंगा अमर बड़ंग तलहका हूं मवा तलहकन मुन्ने इमा पुंदा तोनी की माकुन बड़ंग बड़ंग चीज कना जरूरत है प्रभु जी अमर ने कुछ सा मांदिंग लाई धन्यवाद सीता के इत बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलक की तोना आमीन बड़ट भाईडी टनी से लखनेट इमट अपनो सब काम धंधो नु घड़ी में छोड़ेक सी प्रभु यीशु ना सच्चो वचन तुन खिंजट प्रभु यीशु में कुन सब तुन खूब बरकत से बिल उन्हें प्रभु जी मिवा जी बाते आनंद खुशी आनी मन ते पुरु शांति सियानुल प्रिय दोस्त लोड़ी नैन अमट अपनो कार्यक्रम ते नयो नियम ता किताब तल रोमिण पड़ोडा किताब ते सारूं पाठ ना उन्दी वचन तल योड़ वचन लुगुस अध्ययन की कम प्यारो भाईडी टनी सेलकनिट नैन अमट रोमिण चिट्ठी ता सारूं पाठ तुन शुरू किस रहे मातुरम अमट पिजड़ा पाठ ते सच्चाई ता बारे ते पुंजी यतम के आदम ता कारण तल पाप दुनिया ते वात उन्ड पवित्रता प्रभु यीशु मसीह ना जरिया तल वात यानी कि प्रभु यीशु मसीह ना जरिया तल पापी मानवल परमेश्वर ता सामनो धर्मी ठहरे माई तो लई पर मानवा ना जाति तोलवड़ुल दूसरो मुखियल बिहाई वोल आंदुल मसीहल बोल पापी मानवान लाई जीवन अनी धार्मिकता अरिकुन वातो लाई प्यारो भयडित पवित्र बाइबल ते इहुन लिखे माता है बोल परमेश्वर ता खूब पड़ा दयादान ग्रहण किया तोड़ बोल सब मसीह ना जरिया ते जीवन ते राज्य के अनोड़ इन बोड़ो ना पाप थे ना सब लोग और परो पापी आया ना दोष लगे मासियत्ता पर बोल हुकुम माने की तोलानी बोने नल वल्ले सोड़ धर्मी ठहरे मासी धनोड़ कानून इ देन हिनल वाद की पाप अंडे भी उजागर आई पर बेगा पाप बड़े मासियत अगर दया भी अंडे बड़े मासियत कि बहुन पाप मौत ता जरियते राज्य की और परमेश्वर ता दया धर्म ता जरियते राज्य केवल अने प्रभु यीशु मसीह ना जरियते माकुन हमेशा ता जीवन ते अवसुची सेवल निर्दोष आयना भी उन्दी कामांद अने पवित्र आयना इत भी उन्दी कामांद इत दिन से मवा मतलबान अत काम जो खत्म आसियत्ता है ये ताक्षी रहम आता है काम तल मावा मतलबान मेहनत बल्कि हमेशा मेहनत क्या ना निर्दोष आयना काम अद्य समय ते पुरो आसियंता है बसो समय ते इमट प्रभु यीशु मसीहन पर रो विश्वास क्या तोड़ी ज्ञाने की बसो समय ते इमट मसीहन पर रो विश्वास की तेट अदबखत ते मिवा गुनाता माफी आसियत इदनबात ते इमट धर्मी आसियत तेट उन्हें दोस्ता भावना मिया रोपडल खत्म आसियत आपे परमेश्वर मिवा जीवन ते उन्हें नयो काम शुरू की तुल जो जिंदगी ता आखरे लुगुस मीरो पा हमेशा आता के मंदल इदे पवित्र आयना काम आंद अना छुटकारा ते विश्वास क्या तो ना पर पवित्र आय ना जीवन में ताकन वाले काम आंद दूसरो विचार तल निर्दोष आय ना उन्दी साधन आंद मगर पवित्र आय ना उन्दी आखरी यानी कि नतीजा निर्दोष आय ना मालाई आंद उन्दे पवित्र आय ना मवरूपा ताकन वाले काम आंद निर्दोष आय ना वडुल पापिन धर्मी बने क्या ताई बेदाग आयना दोस्ता भावना तल उंडे पापता बोझा तल मुक्ति स्याताई पवित्र आयना पापता उन्नति तुन उंडे पापता शक्ति तुन खत्म किया ताई इधरंग ने परमेश्वर माकुन भाड़ो तल अने रूपा तल रंटे रूप तल सुंदर बने क्या तोले इधरंग ने अमर भाड़ो तल अने रूपडल रंटे खाकनल सजमाई तुन पवित्र आत्मा मावा रूपाडा स्वभाव तुन हमेशा सुदुरकीता के मन तो ले इधरंग ने परमेश्वर बपोड माकुन पाप तल मुक्ति स्याताई अदमाकुन पाप ते अर्जी हल मंदा सेवो छुटकारा येताना जरिया तल अमर परमेश्वर ता सामनो नित्ता ना लायोग बने मासी अंतुलम परमावा रूपा डल पाप ता शक्ति अनि स्वभाव तुन जिसे कुन उल्मा कुन अपनो संग ने स्वर्ग ते मंदाना लायोग बने क्या तोले प्यारो भाड़ीट निर्दोष आयना अनि पवित्र आयना युरंटे काम अद्भगत ते अपनो काम तुन शुरू किया तंग बपोड़ अमट प्रभु ईसु ने वासी अंतुलम उल पापी मानवल प्रभु ईसु मसीहन अपनो छुटकारा अनि पवित्र आयना रंटेन लाई विश्वासता जरिया तल ग्रहण किया तो लाई बहुन अमट मुनेडा वचन ने पढ़माई तरों पवित्र बाइबल ते इगाय हुन लिखे मताई ते बड़ंग इंदा कोम बड़ंग इत की पाप की सोड़े मंदा को कि परमेश्वर ता दया ओंडे बड़े मासी मनवल बपोड़े हल्ले बेग पाप किया ना मांदियां ते अमट मुर्दत ले का आसी अत्तुलम ते पाप ता जीवन ते ओंडे बहुन मंदा को बड़ा इत भी हल्ले पुनविट के बपोड़ ईसु मसीना पड़ोडे बत्तीसवां ये तटते वो ना मौत ते भी जोड़े मासी बत्तीसवां ये तट बत्तीसवां ते उंडे इमट इदन अच्छा तल पुंजी ये नट कि वोन संग मावा मिस्सा ना आसी हत्ता अने वो ना सायं ते भी भले मासी हत्ता कि बहुन परमेश्वर दाऊ ना अजीब शक्ति ता जरियते मसी सासी ओंडे पिसिते तुल और अपलो भी नवतो जीवन ते मन्नेड़ उन सायन ते उन संग जोड़े मासी हत्तट ते वो ना पिसी तिदन ते भी उन संग जोड़े मासी आकट अनि इत भी पुत्तोलड़ की इत देने नल की पाप ता गुलामी ते ओंडे हेले मन्नेड़ अनि मावा पापी स्वभाव मार्ची अनुवल इफिसुस तोड़ सब मदन वालेडून इदमांदी मालूम असियत यहूदीड़ भी अनि यूनानीड़ भी अनि सब वरी तला तोड़ अनि प्रभु ईसु ना पड़ोड़ा फड़ा सम्मान असियत ईशुन परो विश्वास कीना के वल्ले सोड़ तन वाबरों काम कनु माने किसी उजागर की तोड़ जादू किरी क्यान वालेड़ भी जादू नंग किताब कनु सब लोग उड़ा सामो इकट्ठो किसी मासी सी तोड़ यू किताब का ना कीमत जोड़े किसी अंदाजन 50,000 रुपया ना आसियत उन परमेश्वर ता वचन पढ़ा जोर किसी फैले मासियंत अनि इदे ना सकते बड़े मासियंत अजमाना ता दुनिया ता राजधानी रोम ते खुशखबरी ता अवाना यू सब मांदी ना आयन पिज्जा पॉलुस आत्मा ते ठहरे की तुल के मक दुनिया ते अनि आख्या ते ಅಂಜಿ ಜೆರುಸಲೇಮ್ದಾಕ. ಉನ್ನ ವಿಚಾರ ಮತ್ತ ಕಿ ಅಗ್ಗ ಹಂದನ್ ಪಿಜ್ಜ ಅನ್ನ ರೋಮ್ ಸಹರ್ ತುನ್ ಭಿ ಅಂಜಿ ಹುಡ್ಕ ಸಂಗ್ವಾಲಡಲ್ ತಿಮ್ ತುಸ್ತುನ್ ಅನಿ ರೇತುಸ್ತುನ್ ಮಕ್ಕಿ ದುನಿಯಾತೆ ಬೊನ್ನೆ ಹಂದಾಲೆ ರೋಚಿ ಉಲ್ತನ್ನ ಆಸಿಯಾತೆ ಕುಸ್ತಿಯಂಗ್ ರಹಿಮತ್ತುಲ್. ಪ್ಯಾರೋ ಭಾಡಿಜ್ ಅದ್ ವಕ್ತ್ ಪ್ರಭುನ ಧರ್ಮ ತಿನ್ನಲ್ ಖೂಬ್ ಹುಲ್ಲಳ್ ಆಸಿಹತ್ ಇದಿಹುನ್ ಆತ್ಕಿ ಒಡುಲ್ ದೇಮೆತ್ರಿಯುಸ್ ಸುನಾರ್ ಅತ್ಯಮಿಸ್ ದೇವಿತ ಮಂದಿರ್ ತಾ ಮೂರ್ತಿ ಬನೆ ಕಿಸಿ ಕಾರಿಗರಿ ಲೋಗೋಡಿನಲ್ ಅಸಲ್ ಫಾಯ್ದಾ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ವ್ಯಾಪಾರ ಕಿಂದು ಬೋಲ್ ಏಡುನ್ ಅನಿ ದೂಸರೋಡ್ ಇವನ್ ಕಾಮ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆಡುನ್ ಇಕಟ್ಟೋ ಕಿಸಿ ಇತ್ತುಲ್ ಯೆ ಭಾಯ್ಡಿಟ್ ಮಟ್ ಪೊಂದ ತೋಡಿಟ್ ಕಿ ಇದ್ ತಂದು ತಲ್ಮವ ಕಮಾಯ್ ಐತ ಅನಿ ಇಂಗ ಹುಳಿ ತೋಡಿಟ್ ಅನಿ ಕೆಂಜಿ ತೋಡಿಟ್ ಕಿವರ್ ರೈ ಇಫ್ ಸುಸ್ ತೆಹಲೆ ಪರ್ ಸಾರು ಆಸಿಯ ತೆಯಲ್ ಪೌಲುಸ್ ವಲ್ಲಸೊಡುನ್ ಇದ್ ಇಂಜಿ ಬೈಗ ಕಿ ತೋಲ್ ಕಿ ಕೈಕನ ಬನಕಿ ತಾಂಗ್ ಮೂರ್ತಿ ಬದ ದೇವ್ ಹೆಲೆ ಆಯು ಇವನು ಮಾವ ಇ ಧಂದೋತ ಬದನಾಮ್ ಆಯ್ನ ಖತ್ರಾನ್ ಅನಿಕೀತ್ ಫಳದೇವಿ ಅತಿಮಿಸ್ನ ಮಂದಿರತ ಇಜತ್ ಘಟೆಮಯಲ್ ಅನಿಯದ್ ತನ್ವಸ ಪ್ರತಾಪ್ ತಲ್ ಉಖಡೆಮಾಸಿದಲ್ ಬದನ ಪೂಜಾ ಸಾರು ಆಸಿಯಾತೆ ಅನಿ ಸಾರು ದುನಿಯತೆ ಆಯ್ತ ಕೆಂಚಿ ಒಡುನ್ ಫಳ ಗುಸ್ಸಾ ಆಸಿಯತ್ ಅನಿ ಸೋರ್ ಕಿಸಿ ಚಿಲ್ಲೆಮಯಲ್ ತೋಳ್ ಇಫ್ಸುಸ್ತ ಅರ್ತಿಮಿಸ್ ದೇವಿ ಮಹಾನ್ ಇನ್ಸಾರೋ ಸಹರ್ತಿ ಹಲ್ಚಲ್ ಆಸಿಯತ್ ಅನಿ ಓಡ್ ಇಕಟ್ಟು ಆಸಿ ಗಯುಸ್ತುನ್ ಅನಿ ಅರಿಸ್ತು ಖುಸ್ತುನ್ ವೈಸಿ ರಂಗ್ ಶಾಲಾತೆ ಓತುಳ್ ಎಡ್ರಂಟೆ ಮಗ ದುನಿಯಾ ಲೋಡ್ ಸಫರ್ತೆ ಪೌಲುಸ್ ನೋಡ್ ಸಂಗ್ ವಾಲೆಡ್ ಮತ್ತೋಳ್ ಪೌಲುಸ್ ಭೀಡ್ತೆ ಹಂಜಿ ಲುಗುಡುನ್ ಸಂಜಿಕ್ಯಾನ ಚಾಹೆ ಮಾಂದುಲ್ ಪರ್ ಮಸೀಡ್ ಓನ್ ಹಂದ ಹೆಲೆ ಸೇವೋಳ್ ಬೋಳೆ ಮುಖ್ಯ ಅಸಿಯ ಲೋಳ್ ಓ ನೋಡ್ ದೋಸ್ತ್ ಮತ್ತೋಳ್ ಏಳ್ ಬಿ ಉನ್ಕರ್ ರೋಮ್ ರೋಹಚಿ ಬಿಂತಿ ಕಿತುಳ್ ಕಿ ರಂಗ್ ಸಾಲಾತ್ ರೂಪ ಮಿನಿಹನ್ಮ ಇವನ್ ಬೋಳೆ ಬಳಂಗೆ ಅನಿ ಬೋಳೆ ಬಳಂಗೆ ಚಿಲ್ಲೆ ಮಾಂದೋಳ್ ಸಬತೆ ಫಳ ಗಡಬಡ್ ಆಸಿಯ ಲೈಸೋಡ್ ಪುನ್ನೋಡ್ ಭೇಲೆ ಕಿ ಬಾಳಿ ಖಟ್ಟೋ ಆತೋಳ ಯೌದಿಡ್ ಸಿಕಂದರ್ ತುನ್ ಮುನ್ನೆ ಕೀತೋಳ್ ಭೀಡ್ ತೋಳ್ ಬೋಳೆ ಉನ್ ವಂಕಿಲೆ ಇಂದೋಳ್ ಸಿಕಂದರ್ ಜವಾಬ್ ಸ್ಯಾಲೆ ವಂಕನೆನಲ್ ಇಸಾರ ಸೀತೋಲ್ ಪರ್ ಉಡ್ಚೀನಿ ಮಾಂದೋಳ್ ಕಿಯಲ್ ಯಹುದಿ ಆಂದೋಲ್ ಅನೆ ಉಂದಿ ಲೆಂಗ್ ಕಿಸಿ ರಂಚ ಘಂಟಾಂಗ್ನೆ ಇದ್ ಇಂಜಿ ಶೋರ್ ಕಿಸಿ ಮಂದೋಳ್ ಕಿ ಇಫ್ಸುಸ್ತ ಅರ್ತಿಮಿಸ್ ದೇವಿ ಮಹಾನ್ ಆಖರಿತೆ ಸಹರ್ ತೋಲ್ ಮುಖಿಯಲ್ ಹುಲ್ಲಡ್ ಕಾಮ್ ಕಿ ಸುಚಿ ಲೋಗುಡು ನಿತ್ತುಲ್ ಎ ಇಫಿಸಿ ಯುಡಿಟ್ ದುನಿಯಾತೆ ಬೋಲ್ ಹೆಲೆ ಪುನ್ನುಲ್ ಕಿ ಮಹಾನ್ ಅರ್ತಿಮಿಸ್ ದೇವಿನ ಮಂದಿರತ ಅನ್ ಆಗಸ್ತಲ್ ಅರ್ಥ ಪವಿತ್ರ ಮೂರ್ತಿ ತ ರಕ್ಷಕ್ ಇಫಿಸುಸ್ ಆಂದ್ ಇದನ್ನು ಖಿಲಾಪ್ತೆ ವಂಕನ ಬನ್ ಹೆಲೆ ಮಾಯೋ ಚಮ್ಮೆಕೆ ಮಂಟ್ ಅನ್ ಸೋಚ ವಿಚಾರ ಕ್ಯಾನ್ ಮಿಚೋಕ್ ಬಳಂಗ ಮಿನಿ ಕೇಮಟ್ ಪರ್ಯಡ್ ಮಂದಿರ್ ತುನ್ ಲೂಟೆ ಹೆಲೆ ಕೇವೋಳ್ ನಿಮಾವ ದೇವಿನ ಬೀಜತಿ ಬೆಲೆ ಕೇವೋಳ್ ಅಗರ್ ದೇಮೆತ್ರುಸ್ನ ಅನಿ ವು ನೋಡ್ ಸಂಗ್ ವಾಲಡ ಬಳಂಗ್ ಫರಿಯಾದ್ ಆಂತೆ ಅದಲಾದ್ ಖುಲೆ ಮಾತ ನ್ಯಾಯಧೀಸ್ ಹಜೀರ್ ಅಂದು ನಾಲಿಸ್ ಅಯಸಿಮ್ಟ್ ಅನಿ ಒಂಡೆ ಬಳಂಗೆ ಚಹೆ ಮಾಯ್ತೊಡಿಡ್ತೆ ಠೇರೆ ಮಾತ ಸಭಾತೆ ಅದ್ದೆನ ಫೆಸಲ ಆಯಲ್ ನೀಟ ಹುಲ್ಲಡ್ ಹಿನ್ನಲ್ ಮಾಪಾರ ದೋಸ್ ಆಯಲ್ ಬಾಳಿಕಿ ಹುನ್ ಬಲ್ವತ ಬಳಂಗೆ ಚಾಯಿಚ್ ಸಬಬ್ ಹೆಲೆ ಯುನ್ ಇನ್ ಜಿವೋಲ್ ಸಬ್ ಲೋಕುಡುನ್ ಬಿದಕ್ಸಿ ರೋಚಿಸಿತ್ತು ಹುಲ್ಲಡ್ ಮಾಡಿಸಿಯತ್ ತೆಪಾಲುಸ್ ವಿಶ್ವಾಸಿಡುನ್ ಕೇಸಿ ಸಂಜಿಕಿತ್ತುಲನಿ ಒಳವಿದಾಯಿ ಯೇಚಿ ಮಕ್ಕೆ ದುನಿಯ ಹಂದಾಲೆ ಪಸಿಸ್ಯತ್ತುಲ್ ಇವನ್ ವಲ್ಲಿನ ವಲ್ಲಿನ ಕಿ ಔ ಮುಲ್ಕ್ ನೋಡ್ ಮಸೀಡುನ್ ಕರಚಿ ಓಡ ವಿಶ್ವಾಸ ಮಜಬೂತ್ ಕಿ ಸಿಬೋಲ್ ಯುನಾಂತೆ ಅವಸಿವಾತ್ತುಲ್ ಅಗ್ಗ ಬೋಲ್ ಮುನ್ ಮೈನಾಂಗ್ ರಹಿಮಾತ್ತುಲ್ ಪ್ರಿ ದೋಸ್ತ ಲೋಡಿಟ್ ಇದನ್ನ ಬಾತ್ ಫಿರ್ ಸೂರ್ಯ ಹನಾಲೆ ಚಾಚ್ ಕೋಲೆ ಕ್ಯಾನ ವಿಚಾರ ಕಿತ್ತುಲ್ ಯಹೂದ್ಯರು ಓನ್ ಚೊಕ್ಕೆಲೆ ಹೀಗೆ ಮತ್ ಕಿಂದುಡ್ ತೆವೋಲ್ ಮಕ್ಕಿ ದುನಿಯಾತ ಸರ್ದಲ್ ಮಲ್ ಸಿಹಂದಾಲೆ ಠೇರೆ ಕಿತ್ತುಲ್ ಬಿರಿಯತೆ ಮಂದನವಾಲೆ ಪುರುಸ್ನೋಲ್ ಮರ್ರಿ ಸೋಪ್ ತುರುಸ್ ಓನ್ ಸಂಹತ್ತುಲ್ ಅನಿ ತುಸಲಿನಕುನೋಳ್ ಅರ್ಥಿಕುಸ್ ಅನಿ ಸುಕುಂದುಸ್ ಅನಿ ದಿರ್ಬೆನೋಲ್ ಗಯುಸ್ ಅನಿ ತಿಮುತುಸ್ ಅನಿ ಆಸಿಯನೋಳ್ ತುಗಿಕುಸ್ ಅನಿ ತ್ರಿಮುಸ್ ಏಡ್ ಸಮ್ ಮುನ್ನೆ ಹಂಜಿ ತುರಾಸ್ ತೆಮಾವಾ ಸರಿ ಹುಡ್ದು ಅಕ್ಮಿರಿ ಸಾಡಿತ ತೆವಾರ್ ಪಿಚ ಅಮಟ್ ಫಿಲಿಪ್ ತಲ್ಜಾಜ್ ಖೋಲಿಕ್ಸಿ ಸಯ್ಯು ದ್ಯಾಂಗ್ನೆ ತುರಾಸ್ತೆ ಒಸಿ ವಾತಂ ಅನಿ ಸಯ್ಯು ಏಳುಂ ದಿಯಾ ಅಗ್ಗ ರಹೆಮತ್ತಂ ಇದನ ಬಾತ್ತೆ ಅಮಟ್ ಹಫ್ತಾನ ಪೈಲೋ ದಿಯಾ ಜಾವ ಉಂಡಾಲೆ ಅಮಟ್ ಸಬ್ ಉಂದಿ ಜಗ ಆತುಳಂ ಪೌಲುಸ್ ದುಸ್ರೋ ದಿಯಾ ಅಗಟಲ್ ಹಂದಾನ ಇರಾದ ಕಿಂದುಲ್ತೆ ಬೋಲ್ ಮಂಡಲಿನ್ ಸಂಗ್ ಮಾದಿ ಕಿಂದುಲ್ ಅನಿ ಇಹುನ್ ಕಿನಾ ಕಿನಾ ಕೆ ಆದು ನರ್ಕ ಆಸಿಯತ್ ಅಟಾರಿ ತೆ ಬೇಗ ಇಕಟ್ಟು ಆಸಿ ಮತ್ತೊಳಂ ವಲ್ಲಸಂ ಟೌಡಿಂಗ್ ನಿರುಸಿ ವೇರ್ಚಿ ಸಿಂಧು ಖಿಡ್ಕಿ ತೆ ಯುತುಖುಸ್ ಪ್ರೌಡೋಲ್ ಜುವಾನ್ ಮಾನವಲ್ ಉಚ್ಚಿ ಮತ್ತೋಲ್ ಏನ್ ನೀಂದವಾನ್ ಅನಿ ಏನ್ ಖೂಬ್ ಜೋರ್ ತಲ್ ನೀಂದವಾಯಲಾತ್ ಅನಿ ಗೇರೋ ನೀಂತೆ ನಾಂಸಿಸಿತೋಲ್ ಪೌಲುಸ್ ನ ಲಂಬ ಉಪದೇಶ ಆನಕೆ ನಾಮ ತೋಲ್ ಜುವಾನ್ ತೀಸರು ಅಟಾರಿ ತಲ್ ರಚಡೆ ಅರ್ಸಿಯತ್ತುಲ್ ಒಡ್ವೋನ್ ತಾತ್ತಾಲೆ ರಕ್ಸಿಯತ್ತುಡ್ತೆ ಸಾತುಲ್ ದಿಸ್ತುಲ್ ಪೌಲುಸ್ ರಕ್ಸಿ ಜುವಾನ್ ತುನ್ ಚಪ್ಟೆ ಮಾಸಿ ಇತ್ತುಲ್ ಮಿನಿವರಿ ಮಡ್ ಬೋನ್ ರೂಪ ಜೀವಾನ್ ಒಲ್ ಅಟಾರಿ ತೆ ತರ್ಕ್ಸಿ ಸಾಡಿ ಉರುಚಿ ತಿತ್ತುಲ್ ನ ದಿನ್ ಪಸಿ ತುಲುಗುಸ್ ಓಡ್ ಸಂಗ್ ಮಾಂದಿ ಕಿನಕೆ ರೇಮತ್ತುಲ್ ಅನಿವಿದ ಆಸಿ ಅತ್ತುಲ್ ಜುವಾನ್ ಪಿಸ್ತೋಲ್ ರುಣ್ವಾತುಲ್ ತೆ ಉನ ರೋನ್ವಾಲೆಡುನ್ ವಾಕೋತ ಸಲ್ಲಿ ಆಸಿಯತ್ ಅಮಟ್ ಮುನ್ನೆ ಹಂಜಿ ಅಸೂಸ್ ಹಂದಾಲ ಜಹಾಜ್ ಕೊಲಗೀತಂ ಪೌಲುಸ್ ಪೈದಲ್ ತ ಸರ್ರಿ ಯೇಚಿ ಅಸೂಸ್ ಹಂದಾನ ಚಾಯ್ ಮಂದುಲ್ ಅಗ್ಗ ಜಹಾಜ್ ಪರೋ ತರ್ಕ್ಸಿ ವಾಯಲ್ ಅಸೂಸ್ ತೆ ಮಾಫ್ನಲ್ ಬೆಲೆಮಾಸಿ ಜಹಾಜ್ ಪರೋ ವಾತುಲ್ ಅನಿ ಅಮಟಿ ಹುನ್ ಮಿತುಲೇನೆ ಅವಸಿ ವಾತಂ ಅಗಟಲ್ ಜಹಾಜ್ ಬಡೆ ಮಾಸಿ ದೂಸರೋ ದಿಯಾ ಕ್ಯೂಸ್ತ ಸಾಮು ಔತಂ ಅನಿ ದೂಸರೋ ದಿಯಾ ಸಾಮುಸ್ತೆ ವಾತಂ ಅಗಲು ದಿಯಾ ಮೆಲೆತುಸ್ತೆ ವಾತಂ ಪ್ಯಾರೋ ಭಯಡಿಟನಿ ಸೆಲಕ್ನಿಟ್ ಪೌಲು ಸಿಹುನ್ ವಿಚಾರ ಕಿಂದುಲ್ ಕಿ ಇಬ್ ಸುಸ್ತೆ ಠೇರೆ ಹೆಲೆ ಮಾಯೋಮ್ ಕಿ ಆಸಿಯಾ ತೆ ದೇರಿ ಹೆಲೆ ಆಯು ಗುಲ್ ಪೆಂತುಗುಸ್ತ ತೆವಾರ್ ಲುಗುಸ್ ಯಾನೆ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ವಾಯನ ಯಾದ್ಗಾರಿತ ದಿಯಾ ಲುಗುಸ್ ಯರುಸಲೇಮ್ ತೆ ಅವನೆ ನಲ್ ಜಲ್ದಿ ಕಿಂದುಲ್ ಮಿಲೆತುಸ್ತಲ್ ವೋಲ್ ಇಫ್ಸುಸ್ತ ಮಂಡ್ಲಿ ತೋಡ್ ಮುಖ್ಯ ಲೋಡುನ್ ಕೇಲೆ ರೋಚಿಸಿತುಲ್ ಒಳ ಓರ್ ಕರುಂ ವಾತುಡ್ ತೆ ವೋಲ್ ಉಡು ನಿತ್ತುಲ್ ಇಮಟ್ ಅಸಲ್ ಪುಂದ ತೋಳೆಟ್ ಕಿ ಆಸಿಯಾ ತೆ ಅವಸಿ ವಾಯನ ಪೈಲು ದಿಯತಲ್ ಮೀನಟ್ಟುಂ ಬಹುನ್ ರಹೆ ಮಾತೋನ ಅನ್ನ ದಿಂತ ತೆ ಆಡ್ನ ಆಡ್ನ ಕೆ ಅನ್ನ ಯೌದಿಡ ಬುರೋ ಹಿಕ್ಮತ್ ನಲ್ ದುಃಖ ತಕಲೀಫ್ ತಾಚಿ ಪ್ರಭುನ ಸೇವಾ ಬಹುನ್ ಕಿಂದನ್ ಮೀ ಭಲಾಯ್ತ ಬದ್ದೇವಿ ಮಾಂದಿ ವೆಹ್ತಾಲೆ ಅನ್ನ ಕಸರಲ್ ಕೇವನ್ ಸಬ್ ಲೋಗಳ ಸಾಮು ಖುಲ್ಲುತ್ತೆ ಅನಿ ರೋಕ್ ರೋಕನೆ ಕರಚಿ ಸಿಂದನ್ ನಿಮಾವಲ್ ಪ್ರಭು ಇಸು ಮಸಿಯನ್ ಪರ ವಿಶ್ವಾಸ್ ಕ್ಯಾನ ಅನಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಖಾಕ್ ಮನ್ ಮಲ್ಹುತ್ತಾನ ಮಾಂದಿ ತ ಗವಾಯಿ ಯಹುದಿಡುನ್ ಭಿ ಅನಿ ಯುನಾನಿಡುನ್ ಭಿ ಸಿಂದನ್ ಅನಿ ಇಂಗ ಆತ್ಮನೆ ನಾಕೊನ್ ಯರುಸಲೇಮ್ ಹಂದಾಲೆ ಮಜ್ಬೂರಿ ಆಂದ್ ಅನಿ ಪುನ್ನುನ ಲೇಕಿ ಅಗ ನಾಕೊನ್ ಬಳಂಗಾಯಲ್ ಪಹರ್ ಸೆಹರ್ ತಿ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನಲ್ ನಾಕೊನ್ ಮಾಲೂಮ್ ಆಯ್ತಾ ಕಿ ನಾ ಹಿನಲ್ ಜೇಲ್ ಖಾನಾ ಅನಿ ತಕಲೀಬ್ ಆಯಲ್ ಪರ್ ನಾವ ವಿಚಾರತೆ ನಾವ ಜೀವತ ಬದ್ದೆ ಕೀಮತ್ ಹೇಲೆ ಅದೇನ ರಕ್ಷಾ ಕಿವೇನ ವರ್ರೈ ಅತ್ಕಾಮ್ ಅನಿ ಸೇವಾ ಪುರು ಆಯ್ವಲ್ ಬದ್ದೇನ್ ಪ್ರಭು ನಾಕೊನ್ ಕ್ಯಾಲಸಿತೋಲ್ ಪ್ಯಾರೋ ಭೈಡಿಟ್ ಯಾನ ಪರಮೇಶ್ವರ್ತ ಅನುಗ್ರಹತ ಖುಷ್ಖಬರಿತ ಗವಾಯ್ ಸೇವೆನ ಮಿನಡ್ಡು ಪರಮೇಶ್ವರ್ತ ರಾಸ್ತ ಪ್ರಚಾರ ಕಿಂದನ್ ಹಿಂಗ ಅನ್ನ ಪೊತ್ತೋನಾಕಿ ಇಮ್ಮಣ್ಣಾಕೊನ್ ಒಂಡೆ ಬಪ್ಪುಡ ಹೆಲೆ ಹುಡುಬಿಟ್ ते नेड मिकुन सफा इंदा तोना हे अगर मी ईपिटल बोले नास आई वल ते नवा बढ़ांगे विदो सहले अना मिकुन परमेश्वर तसारो उपाय त खबर स्याले बद्दे भी कसर हले केवन मीवा अनिसारो मडली न फिकर किम्ट बाड़ी की प्रभु तनवा मडलिन तनवा नत्तुडा कीमत ने मोलते ये तल अनियत मडलिन आत्मिक खुराक स्याले पवित्र आत्मा ने मिकुन केपन वाले ठरे की तल प्यारो भाईडी टनी सेलकनेट इंगमावा नेटाइद बाइबल अध्ययनता कार्यक्रम में गई खत्म आई ताई मुन्नेडा कार्यक्रम ते मिसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन आशीष से विल
मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस्ते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन किंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होएते इमर्ट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंगरंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उंदी बार ओंडे केजी नट कार्यक्रम सचो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700803993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com